आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाची राज्यघटना म्हणजे केंद्र सरकारसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ. पंतप्रधानांचं प्रतिपादन. पुणे शहराला पाणी कमी पडू दिलं जाणार नाही. जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभाराचा प्रस्ताव एकमतानं मंजूर. पुण्यातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना आणि नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्ह्यांसाठीच्या संपूर्णता अभियानाची राज्यात सुरुवात. आता सविस्तर बातम्या. राज्यघटना हे केवळ विविध कलमांचं संकलन नाही तर त्यातला प्रत्येक शब्द आणि त्याचा भावार्थ सरकारसाठी मौल्यवान आहे. राज्यघटना म्हणजे सरकारसाठी मार्गदर्शक दीपस्तंभच आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राज्यसभेत केलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देताना ते बोलत होते. संविधान दिवस साजरा करण्याला विरोध करणाऱ्यांवर त्यांनी कडाडून टीका केली. संविधान दिवस हा आता जनतेचा उत्सव आहे असं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात दारिद्र्य दूर करण्याला सरकार प्राधान्य देईल असं त्यांनी सांगितलं. जनतेच्या कल्याणासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा वेग व्याप्ती आणि प्रसार वाढवण्याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असेल असं मोदी म्हणाले. मणिपूरमध्ये शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार सतत प्रयत्न करत आहेत असं ते म्हणाले. देशातल्या अन्य भागांप्रमाणेच मणिपूरमधल्या शाळा महाविद्यालयं सुरु झाली असून परीक्षाही घेण्यात आल्या अशी माहिती त्यांनी दिली. पंतप्रधानांचं भाषण सुरू असतानाच काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या खासदारांनी गोंधळ घातला आणि नंतर सभात्याग केला. दरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर राज्यसभेचं कामकाज संस्थगित करण्यात आलं. पुणे शहराची वाढती लोकसंख्या गावांची संख्या लक्षात घेऊन राज्य शासन पुणे शहराच्या पाणीपुरवठ्याकरता नवीन स्रोत निर्माण करण्यासाठी काम करत आहे असं सांगून कुठल्याही परिस्थितीत पुणे शहराला पाणी कमी पडू दिलं जाणार नाही अशी ग्वाही जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. पुण्यात गळती होणाऱ्या 40% पाण्याची बचत समान पाणी वाटप योजनेच्या माध्यमातून केल्यावर 4 TMC पाणी उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सदस्य रवींद्र धंगेकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना फडणवीस बोलत होते. राज्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपये मदत देण्याची घोषणा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. राज्यातल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2 गणवेश मोफत देण्याचा निर्णय घेतल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. 30 जुलैपर्यंत सर्व शाळांमध्ये गणवेश पोहोचतील असं ते म्हणाले. महाराष्ट्र सेवा हमी योजनेचा आढावा मुख्यमंत्री घेतील. तसंच वेळेत काम न करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पारंपरिक पद्धतीनं मासेमारी करणाऱ्या मासेमारांना संरक्षण देण्यासाठी पर्ससीन आणि एलईडी पद्धतीनं मासेमारी करणाऱ्यांवर आर्थिक दंडासह गुन्हा दाखल केला जाईल असं मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. विधान परिषदेत काल राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभाराचा प्रस्ताव एकमतानं मंजूर झाला. तत्पूर्वी या प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. राज्याची अर्थव्यवस्था वेगानं वाढत असून गुंतवणुकीच्या बाबतीतही राज्य अग्रेसर आहे. 1,00,000 कोटी डॉलर्सचं ध्येय पुढच्या 3 ते 5 वर्षात गाठण्याच्या दृष्टीनं मार्गदर्शक आराखडा तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. वाढवण बंदर राज्याच्या विकासात मोठी भूमिका बजावेल. ते तयार करताना मासेमार आणि स्थानिकांचं कोणतंही नुकसान होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ एका घरातल्या अधिकाधिक 2 महिलांना घेता येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली. 20 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाचं अभिनंदन करण्याचा प्रस्ताव सभागृहानं एकमतानं मंजूर केला. सागरी विद्यापीठ रत्नागिरीत उभारण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मंजुरी दिल्याची माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. रत्नागिरीत शासकीय विधी महाविद्यालय उभारण्यासही त्यांनी मंजुरी दिल्याचं सामंत म्हणाले. सागरी विद्यापीठासाठी 500 ते 600 कोटी रुपये तर शासकीय विधी महाविद्यालयासाठी 25 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुणे शहरातील डहाणूकर कॉलनीमध्ये झिका विषाणूचा संसर्ग झालेला सातवा रुग्ण आढळला आहे. 45 वर्षीय महिलेला झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला असून तिला सौम्य लक्षणे आहेत. यापूर्वी निदान झालेल्या 5 महिलांपैकी 2 गर्भवती असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात झिका विषाणू संसर्गाचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना पाठवल्या आहेत. या विषाणूचा गर्भवती महिलेला संसर्ग झाल्यास गर्भाच्या वाढीवर आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे वैद्यकीय चिकित्सकांना काटेकोर देखरेख ठेवण्याबाबत दक्ष राहण्यास सांगावं अशी सूचना मंत्रालयानं केली आहे. रुग्णालयांनी देखरेख ठेवण्यासाठी विशेष अधिकारी नेमावा, परिसर एडिस डासापासून मुक्त ठेवण्यासाठी उपाय करावेत, प्रतिबंधात्मक उपायांबाबत जनजागृती करावी, विषाणू संसर्ग वेळीच ओळखून त्याचा प्रसार रोखावा, सतर्क राहून सर्व वैद्यकीय सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची खात्री करावी अशा सूचनाही आरोग्य मंत्रालयानं केल्या आहेत. नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाची सुरुवात आज आयोगानं आकांक्षित म्हणून जाहीर केलेल्या धाराशिव जिल्ह्यातून होणार आहे. आरोग्य, कृषी, शिक्षण आणि पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रातल्या सुरणांसाठी हे अभियान राबवण्यात येणार असून यात परांडा तालुक्यावर विशेष भर असणार आहे. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन उंबासे या अभियानामागचा उद्देश सांगताना म्हणाले,
उद्देश हाच आहे की आपले जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना 100% लाभ त्यांना मिळवून देणं आणि आपले जे पॅरामीटर्स आहेत विशेषतः आरोग्याचे पॅरामीटर्स, शैक्षणिक आणि शेतीचे वेगळे पॅरामीटर्स आहेत, 100% अचीव करणं आणि आपले जे रँकिंग आहे आपलं मल्टीमिडियामध्ये हा जो एस्पिरेशन डिस्ट्रिक्ट प्रोग्रामचा उद्देश हाच आहे की आपलं जे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स त्याला म्हणतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण आणि इन्कम तीन जे फॅक्टर जे रिलेटेड आहे ते त्यांचं वृद्धी करणं त्याच्यामुळे आपला जो मानवी विकास निर्देशांक आहे वाढ करण्याचा आपला जो प्रयत्न आहे त्याचा एक छोटा हा उपक्रम आपण करणार आहोत.
दरम्यान नांदेड जिल्ह्यात किनवट इथं काल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते संपूर्णता अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. याअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आलं. सायकल मिळाल्यामुळे होणाऱ्या लाभांविषयी सांगताना स्नेहा कोल्हे ही विद्यार्थिनी म्हणाली,
मला सायकल मिळाल्यामुळे शाळेला यांना फार सोपं झाले, त्याच्यामुळे आमचा टाइम पण वाचतोय आणि अभ्यासाला खरं तर अभ्यासाला खूप छान टाइम मिळाला आणि रोज ऑटोनं येणं जाणं करणं परवडत नाही आणि एकतर दूर होते कुणा कुणाला आणि पैसे पण जास्त लागतात आणि मी दाभाडी या गावाची आहे आणि मला सायकल मिळाल्यामुळे सायकलनं येणं जाणं करणं खूप सोपं झालंय आणि घरी पण टाईमवर पोहोचता येते आणि आजकालचा जमाना माहितच आहे कसं झालाय तुम्हाला, मुलींना वेळेवर घरी जावं लागतं, घरून लवकर निघावं लागतं म्हणून त्यामुळे सायकलनं येणं जाणं खूप सोपं झालं.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्र देणं, अर्ज भरून घेणं यासह संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक, प्रक्रियेत दिरंगाई किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करत असल्याचं निदर्शनास आल्यास अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. राज्य सरकारकडून सर्व वारकऱ्यांचा विमा काढला जाईल तसंच वारीतल्या वाहनांना 21 जुलैपर्यंत पथकर माफ असेल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी काल विधिमंडळाच्या आवारात वार्ताहरांशी बोलताना केली. तत्वज्ञानाचा अभ्यास केलेला असल्यानं भारतीय शाश्वत मूल्य माझ्या लेखनाचा गाभा असल्याचं मत ज्येष्ठ कन्नड साहित्यिक संते शिवरा भैरप्पा यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. 5 दशकांच्या साहित्यिक योगदानाचा आढावा घेणाऱ्या प्रकट मुलाखतीत भैरप्पा बोलत होते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत आयोजित या कार्यक्रमात 92 वर्षांचे भैरप्पा यांचा पुणेरी पगडी आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. T20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अजिंक्य ठरलेला भारतीय संघ थोड्याच वेळापूर्वी नवी दिल्ली इथं पोहोचला. त्यावेळी त्यांचं स्वागत करण्यासाठी पहाटेपासूनच क्रिकेटप्रेमी तरुण विमानतळावर जमले होते. यानंतर या संघाचं मुंबईमध्येही स्वागत करण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकही सामना न गमावता भारतीय संघ अजिंक्य राहिला. हवामान. राज्यात आज सर्वत्र पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. किनारपट्टीच्या भागात सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा इशारा विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाची राज्यघटना म्हणजे केंद्र सरकारसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ, पंतप्रधानांचं प्रतिपादन. कुठल्याही परिस्थितीत पुणे शहराला पाणी कमी पडू दिलं जाणार नाही, जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभाराचा प्रस्ताव एकमतानं मंजूर. पुण्यातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना आणि नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्ह्यांसाठीच्या संपूर्णता अभियानाची राज्यात सुरुवात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.